रंगभूमी .com च्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. या पॉडकास्टद्वारे तुम्हाला नवनवीन लेख आणि कथा ऐकायला मिळणार आहेत. आजच्या एपिसोडमध्ये आपण ऐकणार आहोत आपल्या 4 अंकी लेखाचा दुसरा भाग. पहिला भाग जर तुम्ही ऐकला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पहिला भाग ऐकू शकता. तुम्हाला या विविध लेख आणि कथांचा आस्वाद घ्यायचा असेल तर रंगभूमी .com च्या फेसबुक पेजला लाईक करायला आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सादर आहे अभिषेक पहाडिक लिखित नाटकाचा पडदा पडलाय पण नाटक सुरू आहे. अंक दुसरा. मन कासावीस होऊ लागले होते म्हणून आता कसे बसे नाट्यगृहाच्या खुर्चीतून उठून सवयीप्रमाणे मी विंगेत आलो आणि पाहतो तर काय, तिथून रंगमंचावर फक्त एक स्पॉट त्या कलाकाराच्या हृदयाला अधोरेखित करत होता. सबंध मंचावर नेपथ्य नसूनही त्या हृदयानेच सर्व नाट्यावकाश व्यापून टाकला होता. विंगेत एरवी असणारी धावपळ नव्हती, हीच ती विंग जिथून वाडा चिरेबंदीच्या नेपथ्याला स्पर्श करून नाटकातील कुटुंबाचा भाग झाल्यासारखे मी वावरलो होतो. हीच ती विंग जिथे बसून पहिल्यांदाच बॅकस्टेजहून शेवग्याच्या शेंगा नाटकाचा काही प्रवेश पाहिला होता. हीच ती विंग जिथून युगांतच्या शेवटच्या प्रयोगानंतर वाडा पाहताना मी ढसा ढसा अश्रू गाळले होते. हीच ती विंग जिथे ज्येष्ठ पार्श्वसंगीतकार अरुण कानविंदे यांच्या मागोमाग आगंतुकासारखा येऊन मी दिगंबर नाईकचं एक नाटक पाहिलं. इथे उभं राहून हॅमलेट नाटकाच्या नेपथ्याची भव्यता याची देही याची डोळा मी पाहिली होती. किती आठवणी आहेत साध्या विंगेच्याही. अर्थात कलाकारासाठी विंग साधी मुळीच नसते. आठवणींमध्ये इतका गुरफटलो की मंचावर ते तडफडणारं हृदय कधी दिसेनासं झालं कळलंच नाही. मी विंगेच्या आतल्या बाजूने मेकअप रूमकडे जायला निघालो. दरवाजा उघडून रंगमंचाच्या मागील बाजूस प्रवेश केला तर एखाद्या ब्लॅक अँड व्हाईट काळात आलोय असा भास झाला आणि अचानकच सगळे रंग या जगातून नाहीसे झाल्यासारखे वाटू लागले. ते हृदय डोळ्यांना आता दिसत नव्हते पण तरीही त्याची स्पंदने मला जाणवत होती. त्याला शोधता शोधता उजव्या हाताला कपडेपटाच्या खोलीकडे सहज लक्ष गेले तर सर्वच्या सर्व पेट्या अशाच उघड्या होत्या. त्यातील कपडे इतरत्र ठेवलेले दिसले. नाटकाचा प्रयोग संपला की खरं तर कपडे जमा करून त्यांची योग्य पद्धतीने घडी घालून पेट्यांमध्ये ठेवताना मी अनेकदा काही काका मावशींना पाहिलं होतं. प्रयोग झाला की लोक कलाकारांना भेटायला गर्दी करतात तेव्हा हीच मंडळी पटापट आपले काम उरकत असतात. प्रयोग संपला रे संपला की लगेच कपडे घेऊन नीटनेटक्या जोड्या करून त्यांची अलगद घडी घालून त्या पेटीत ते पटापट ठेवले जातात. पण आज असे का झाले? हे सगळे कपडे असेच अस्ताव्यस्त का पडलेत? आता मात्र न राहून मी कपडेपटात प्रवेश केला होताच. एक एक कपडा हातात घेत मी त्याचा स्पर्श माझ्या मनात साठवू लागलो. त्या प्रत्येक स्पर्शात मला माझी एक एक आठवण सापडत होती. मला मी रेवती देशपांडे नाटकामधील मोहन जोशींची ती शेवटच्या प्रवेशातली हिरवी साडी सापडली. त्यात रेवतीच्या रूपात त्यांनी केलेला प्रवेश असा लख डोळ्यांसमोर उभा राहिला. पेटीबाहेर एका बाजूला एक पाईप दिसला. त्यातून येणारा गंध नाकाने अचूक हेरला होता. तो पाईप हातात घेताच मला अश्रूंची झाली फुलेमधील प्रोफेसर विद्यानंद त्यांच्या विशिष्ट लकबीने हातात पाईप घेतलेले दिसू लागले. दुसरी पेटी बंद होती पण त्यातून एक झग्याचा काही भाग बाहेर लोंबकळत होता. मी त्वरेने ती पेठी उघडली तर त्यातील तो छानसा झगा हॅमलेटमधील गर्ट्रूडचा होता. हात जगा घालून ती अगदी एखाद्या महाराणीला शोभेल अशी वावरायची. त्या पेटीत कोणीतरी एक चष्मा असाच ठेवून गेलं होतं. मला तो चष्मा थोडा वेगळा वाटला. त्याला हातात घेऊन मी त्यातून पाहू लागलो तर कुसुम मनोहर लेलेमधील मनोहर लेले त्याच्या त्या कपटी हास्यासोबत मला त्या फ्रेममधून दिसत होता. मुलाच्या वियोगाने व्याकुळ झालेल्या कुसुमच्या दुःखाचा आक्रोश आठवून मी पटकन तो चष्मा खाली ठेवून दिला. त्या मागच्याच एका टेबलवर आई रेणुकेचा एक मुखवटा ठेवला होता. घरात स्थापन केलेल्या ह्याच मुखवट्याने सोयरे सकळ नाटकातील क्षीरसागरांच्या वाड्याला देवस्थानाचे महत्त्व मिळवून दिले होते. ह्या आणि अशा अनेक गोष्टी पाहताना नाटकांच्या ज्या त्या प्रयोगातील माझ्या पुरत्याच मी जमवलेल्या असंख्य आठवणी डोळ्यांसमोर येत होत्या. मला राहून राहून एक गोष्ट कळेना की विविध नाटकातील हे सगळं एकाच ठिकाणी का दिसतंय. हा माझा भास आहे की मनाच्या तळाशी झालेला विस्फोट, की सत्य आणि इच्छा यांतील द्वंद्वाने उभे राहिलेले मृगजळ. काहीच कळेनासे झाले होते. शरीरातून आत्मा निघून जावा तसे अचानक आयुष्यातून रंग परागंदा झाले होते. आई रेणुकेच्या त्या मुखवट्यासमोर उभा राहून मी एकटक ती जीवघेणी शांतता भंग व्हावी यासाठी मनोमन प्रार्थना करत होतो. तू आई आहेस, तू आमची जन्मदाती आहेस, तू आमची रक्षण करतीयस, त्यामुळे आता तूच या संकटातून रंगभूमीला, म्हणजे खरं तर तुझ्याच एका रूपाला मोकळा श्वास घेऊ दे. हीच प्रार्थना त्या शांततेत एकाग्र चित्ताने करत असतानाच काहीतरी खाडकन पडल्याचा आवाज आला आणि माझी तंद्री भंगली. क्रमशः पुढे. तर हा होता आपल्या लेखाचा दुसरा भाग. लॉकडाऊनमध्ये घरी अडकलेलो असतानाही रंगभूमीच्या इतक्या जवळ नेणारा हा लेख म्हणजे एका कट्टर प्रेक्षकासाठी एक पर्वणीच आहे असं मला वाटतं. तुम्हाला साहित्य सहवास ही सिरीज कशी वाटते आणि हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर जरूर शेअर करा. चला तर मग भेटू आता तिसऱ्या अंकासोबत लवकरच पुढील एपिसोडमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.